ನಿರಂತರ ಜೀವನಂತು ಧರ್ಮ ಅಧರ್ಮ ಸತ್ಯ ಅಸತ್ಯ ಖಂಚಿ ಕರ್ಮ ಕರ್ಕ ಖಂಚಿ ಕರ್ಣಿ ಹೇ ವಿಚಾರ ಕರೆಕ್ಟ್ ಉಡ್ಕಂದ ಖಂಚಿ ಪರ್ಮಿಟೆಡ್ ಕಸನ್ ಸಂಗಿಲ್ಲ ಸತ್ಯ ಕರ್ಕ ಅಂಡ್ ಖಂಚಿ ಪ್ರೊಹಿಬಿಟೆಡ್ ಖಂಚಿ ಕರ್ಣೆ ಮನ್ ಸಂಗಲ ಕರ್ಣೆ ಸೊ ಖಂಚಿ ಕರ್ಕ ಮನ್ ಸಂಗಲೆ ದ ರೈಟ್ ವೇ ರೈಟ್ ಕಂಡಕ್ಟ್ ತಕ್ಕ ಧರ್ಮ ಅಂತ ಅಂದ್ ಕಸನ್ನೆ ಕರ್ಣೆ ಕಸನ್ ಚುಕೋಕ ತಕ್ಕ ಅಧರ್ಮ ಅಂತ ಅಥವಾ ಪ್ರಯೋಜನ ಸಂಗತ ಕೊನಕ ಫಸೋ ನಕ ಕೊನ ಫಟೋಲ ನಕ ಮೋಸ ಕರ್ ನಕ ಪರ ಧರ್ಮ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ದಾನ ಕರ್ ಧರ್ಮ ಕರ್ ಸತ್ಯವಿಲ್ಲ ಪರ ಧರ್ಮ ಸೊ ನಿರಂತರ ಮೇ ಜಾಗೃತಿ ಮೇಲೆ ಕಾನ್ಸಿಯಸ್ನೆಸ್ ಪ್ರಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಊರು ಕಾತಿ ತನ್ನ ಕಸನ್ ಜಾತಕ ಮಾಡ್ತಕ್ಕ ಪಾಪಲೇಶ್ ಕಮ್ಮಿ ಜಾತ ಅಂತದಲ್ಲಿ ತೆ ಪುಣ್ಯ ಮಂತಾನೆ ತೆ ವೃದ್ಧಿ ಜಾತ ಒತ್ತ ಕಸ ಜೀವನ ಲೆಕ್ಕ ತೆರಂತ ಉರ್ತಿ ದೊನ್ನೈತಿ ಪಾಪನೆ ಪುಣ್ಯ ಅನ್ ಕಸನ್ ಊರ್ನ ಸೊ ಪುಣ್ಯ ವೃದ್ಧಿ ಜಾವಕ ಪಾಪ ಕ್ಷೀಣಿ ಜಾವಕ ಪುಣ್ಯ ವೃದ್ಧಿ ಜಾಲಿಸುವ ಪಾಪ ಕ್ಷೀಣಿ ಜಾಯನ ಅನ್ನ ಪಾಪ ಮಂತಾತಿಕೆ ಪುಣ್ಯ ಮಂತಾತಿ ಧನಂ ಧನಂ ಅಂತ ತಿಳಿನ ಇಲ್ಲ ಸಮ್ಮಿ ಕೊನ್ನ ಇಲ್ಲ ಚಿ ಅನ್ನ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಎಂಡ ಜಾವಕಲ್ಲಿ ತ ಮನುಷ್ಯ ಸರ್ವ ಪಾಪನ ಮುಕ್ತ ಜಾವನು ಗುರು ಪ್ರಾಪ್ತ ಜ್ಞಾನ ಉಪದೇಶ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಕೋರ್ನು ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಕೊರನು ಅಂತಾನೆ ಪಾಡ್ದವತ ಅಸ್ತ ಸೊ ಆತ ಧರ್ಮ ಅಂತ ಏಕ ಬೆಸ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ ಅಂತಾನೆ ಅತಿ ಉತ್ತಮ ಫಾರ್ಮ್ ಜನಸೇವಾ ತಮ್ಮಂತಾತಿ ಥೋಡ ಪುಣ್ಯ ತುಂಬ ಜನಸೇವಕರ ಮಸ್ತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ದಾನ ಜಾಲರಿ ಕಿಂಚಿತ್ ಮಂತಾನೆ ತ ಜನಸೇವಕರ ಕತ್ತೆ ಅಂತಕ ಇಕ್ಕಳು ಪವರ್ ಸ್ಕಿಮಲ್ಲಿ ಜಪ ಪ್ರಪೌತಮ ಇಕ್ಕಳು ಪವರ್ ಕಾಣಗತ ಕೋರ್ಣ್ಯತ ಪ್ರಾಪ್ತ ಕೊಡ್ತೀವಿ ತಕ್ ಶಕ್ತಿ ವೃದ್ಧಿ ಜಾತ ಧನಸೇವನ ಕಸನ್ ಜಾತ ಮಾಡಲಿ ಶಕ್ತಿ ಅಂಗಲ್ಲಿ ವೃದ್ಧಿ ಜಾತ ಮುಂತಾದಕ್ಕೆ ತರ ಕಸ್ಕರ ಕಮ್ಮ ಪರಲ್ಲ ನೋಡಿ ಹುರ್ಕ ಡಿವೈಡ್ ಕೊಂಡು ಕನ್ನ ಕರ್ಣಿ ಅದನ್ನ ನಂಗೆ ಇಕ್ಕಳು ಕೊಟ್ಟ ಇಲ್ಲ ಸಪರೇಷನ್ ಫಿಲಿಂಗ್ ಆಫ್ ಸಪರೇಷನ್ ಏವನೆ ಗ್ರೂಪ್ ಬಂತ ಪ್ರಸಂತ ಏವನೆ ಅವಾಯ್ಡ್ ಕರ್ತಿ ಲೋಕಾಂತರ ಏವನೆ ಏಕ್ ಯುನಿಟ್ ಮಾಡ ಸಾಮಿ ಕಾಮ್ ಕರ್ಕ ಸೊ ಪ್ರಥಮ ತಮ್ಮೆ ಕಸನ್ ಕರ್ತಾಯ್ಕ ಮಾಡಿ ಕೆನ್ ಕನ್ನ ಅವಕಾಶ ಮಾಡ್ತಾ ತನ್ನ ಪರ ಅವಶ್ಯ ಜನ ಸೇವ್ ಕರ್ತಿ ಅನ್ನ ಜೀವನ ಅಂತೂ ನಕ ತನ್ನ ಸುಖ ದುಃಖ ಸಫರಿಂಗ್ ಮಂತಾತಿ ಕಷ್ಟ ಬಿಘ್ನ ತೆ ಫೇಸ್ ಕರ್ಕ ತದನ್ ಮನುಷ್ಯ ಕಸನ್ ಜಾತಕ ಮಾಡಿ ಅನ್ಕ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಜಾತ ಅಥಾನೆ ಏಕಾಮಾಕ್ಷೆ ಕಸನ್ ಕೇಕ ಕಷ್ಟ ದುಃಖ ಭೋಗ್ತಾತಿ ತಂತ ವೀಕ್ ಜಾಯನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮನೆ ಕಸನ್ ಜಾತಕ ಮಾಡಿ ತೊ ಸ್ವಾಂಗ್ ಜಾತ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಮನುಷ್ಯ ವೀಕ್ ಜಾತ ಸ್ವಾಂಗ್ ಇತ್ನೇ ಜಾಲರಿ ತೊಕಸನ್ ಅಂತಕ ಮಾಡಿ ದವನ್ ಪರೀಕ್ಷೆ ಘಟ್ಲ ಅಷ್ಟಲ್ಲಿ ಅನ್ನ ಹಾಂಗ್ ಕಾಯ್ ಕನ್ನ ದವಲ್ ಮಕ್ಕ ಬ್ಯಾಕಿಂಗ್ ಅಸ ಅಶ ಭಾವನೆಂತ ತಗಲ್ ಗಾಡಿ ಮುಖಾಡ್ ಬರ್ತಾ ಬರ್ತ ಸುದೃಶಾನ ಪೂರ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಕೊಟ್ಟಾನ ಅಂದಲ್ ಮನ ಕಣ್ ಕೇಂದ್ರಿಕ ತುರ್ಕಾಕ್ ಮಾಡಿ ದಬ ಬೇರು ಧರ್ಮ ವಿಚಾರ ಬೇರು ತಮಿಸಜ್ಞಾನಿ ಅಲ್ಲಿ ಮನ್ ಕನ್ನಂದಲೆ ಕೇಂದ್ರಿಕ ಜಾತ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಜಾತ ತನ್ನ ಸಂಸಾರ ತಾಸನ ಸಾಧನ ಕರೆತ್ ಮನ್ ಥೋಡ್ ಲೋಕಾಲೆ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಸಾರ ಸೋನ ಬಚ್ಚೆ ಸಂಸಾರ ನಾಶಿ ಸಂಸಾರ ಹೇಳಿದ ವಿಚಾರ ಕರೆಕ್ಟ್ನೆ ಮನ ದರಾಗ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಲಿ ತನ್ನ ಪರ ಕರೆತ್ ದರಾಗಿ ದರಗ ಸಾಧ್ತಾನೆ ಸೊ ತನ್ನ ಪ್ರಸಲ್ಲೇಕ ಭಕ್ತಿ ಕಿ ಅಪ್ರೋಚ್ ಮಂತಾನೆ ಪ್ರಸಲ್ಲೇಕ ಅಂದ ವೃತ್ತಿ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ಕ ಪುರ ಕರತನೆ ದರ ದಬಾಲೆ ಸ್ಮರಣ ಮನ ದಬಾಬೇರಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಕಲ್ಲ ಹೆಮ್ಮತ್ತೆ ವಿಸರ್ಣೆ ಕಾತಿ ಮೇಲೆ ತಾತ್ಪರ್ಯ ಸಂಖ್ಯೆ ಮಾಡಿ ಹೆಂ ಪೂರ ಕೆಲನಂತರ ದಬಾಬೇರಿ ಪ್ರೇಮ ಉದ್ಭವ ಕಾಮಕ ಜಪ ತಪ ಗುರು ಉಪದೇಶ ಸತ್ಸಂಗ ಹಾಗೆ ಎಂಡ್ ರಿಸಲ್ಟ್ ಸಂಖ್ಯೆ ಮಾಡಿ ದಬಾಬೇರಿ ತುಮಕ ಪರಮ ಪ್ರೇಮ ನಿರ್ಮಾಣ जसं आणि जाऊ का ते आणि जोपर्यंत तुम ते परमप्रेम निर्माण जायना तुम्ही कोणी म्हणता ना की मनुष्यात ना की आम्ही ह्याला येणार आत्मस्थळी पळेल आम्ही ह्याला येणारसाठी नंतर तुम्हाला तोंडा येतात ते आता आमकां डिस्करेज करता तुमी बसया नको बसया आमी बट एक्चुअली तशें कोणें आमकां लायन म्हणस तुमी अजम्पशन करनाका ती तुमी हे लायन आसा म्हणटा तो जबाबदार वाडटा प्रत्येक मायनोट एक्शन थॉट्स विचार उलोच स्टायल तो परनोट जाता आता आमी केन्ना म्हणटा देवावरकीन प्रेम ताका निर्माण करता तेन्ना म्हणत सो अल्टिमेट टेस्ट म्हळ्यार फायनल टेस्ट कसं ती म्हळ्यार ताका कितली देवा बरी प्रेम निर्माण जाय देवा बरी कितली ताका ही भक्ती म्हणटा न्ही ते उद्भव जाले ते आमी पळयतात आतां मनीस संवसारा पडटा रिलीज जाता मरता जनन घेता आनी मरता हें एक सायकल अशें कशें म्हळ्यार तो चुकोवन घेवचें आनी जनन म्हणलें घटना इन्सिडेंट्स कोणाला बी चुकून घेवचे केना म्हण ताका म्हणटा ती तुमी केन्ना जन्मा आयले आस न्ही रिटर्न टिकेट बूक जाल्ले आस म्हाका लोक आमकां बसना रिटर्न टिकेट बूक आतां आमकां खंय वता पयलीं कसं करता की म्हळ्यार रिटर्न टिकेट पयलीं बूक करा म्हणून हांग जन्मा तेन्ना कोण्याक विचार केला की पळय रिटर्न टिकेट बूक जालें म्हण आनी केन्ना डेट म्हण आमकां बसना लौकीक विचारांत रिटर्न टिकेट आमी फिक्स करतात आतां हांगा रिटर्न टिकेट कोण फिक्स केला डेट म्हळ्यार वयल्यान फिक्स केला आमकां थंय करतना हे एक विचार तुमी लक्षांत दवरा कसं की म्हळ्यार हे रिटर्न टिकेट कॅन्सल करचे जायना म्हणून आतां तुमी कितें केलें रिटर्न टिकेट बूक करतात मुखार घालया म्हण मरण मुखार घालचें ना तुमगेलें आनी 8 दिवसांनी वता रे म्हण रिफंड जाय 25% गेल्यार वता आनी कसं ते कट जाल्यार बरें म्हण हांगा तशें कसं करता येना ते टिकेट रिटर्न बूक जाले ते डेटाक सर्व लोकांक भायर सरपाची ना जाले तो कळ्ळें ना जाले तिकेट आनी त्यान वचाची जाल्यार एक तो रिटर्न टिकेट डेट आमकां गोतना जाल्यार तिका हांव सुख गोत आसा कोणाक गोत आसा तो देवा गोत आसा हो केन्ना हाका रिटर्न हांवें घेवं का आनी हो केन्ना आनी त्यान पास जाता म्हूण आमकां तर तें म्हत्वाचें न्ही की केन्ना मरता केन्ना हें म्हूण न्ही म्हत्व कशें की म्हळ्यार मरचे पर लोकांना गॅरंटी केन्ना म्हणून करत ना सो इटून बी नाव इटून बी नॅक्स्ट मोमेंट आत्ता आसतलें की मुखार मोमेंट आसतलें म्हणून कसं करता हे मोमेंटार कसं तरी चांग काम करून घ्या म्हूण फाल्यां म्हणून पसून बसनाका तुमी म्हण आतां आमी पळयलें गरजेक विशेष म्हणजे अनुग्रह जावचे कारण कसं की म्हळ्यार ताणें कसं तरी सांगलें हांवें तें कॅप्चर करून ताका कार्यगत म्हणटा न्ही फुडलें कडेन हांव लागता आशिल्लो आनी तेन्ना आनी परत तें ताणें कशें म्हणटा आशिल्लें तें केलें चांगलें आशिल्लें इतलें म्हणचें ताणें हाजेर तूं कसं तें कर काम म्हणून आनी तें फुडलें ताका कार्यान्वत म्हणटा न्ही तें जावन परत रेडी करता आशिल्लो तेन्ना ताका बारीक कशी येता आशिल्ली सो तशें आतां हे म्हगेले दृश्टीन अशें न्ही आनी तांकां खंय कितें वयता आशिल्लें दारा ताणें म्हणचें आशिल्लें आतां तुमकां सांगून वचें अशें केलें तुका तुमी आमी कळ जायना म्हण आतां तुमी मुखार अशें करा की कसं की म्हळ्यार कसं तरी एक विचार सांगल्यार गोतनाशिल्लो ते इमिजिएटली इम्प्लिमेंट करा म्हळ्यार फाल्यां आमी पळयलें ना न्ही तो म्हण रिटर्न टिकेट केन्ना म्हण आमकां गोतना केन्ना वचचें म्हणून सो सडन अनावंसमेंट जाता तें आनी भायर सर म्हण तशी परिस्थिती आसताना आमी हो क्षणान तूं वेस्ट करनाशी पुण्य संग्रह करते जाल्यार तुमी धर्म म्हणटाले संग्रह करता उपकार लोकांक करता सो जाले खातीर एक लक्षांत दवरा तुमी हे जनन मरण दोनी पेनफूल प्रोसेस दोनी पेनफूल घटना ही तांकां कोणाक सुख ना जन्मा येतान पळय कितलें दुख्ख आस म्हूण कितलें कश्ट आस पळय हाजे नंतर हांव सुसो येता चेडूं सुद्दां भायर येता बट मुखार ताका सुख मेळ्ळें ना मतान सुद्दां पळय कितले प्रकार ताका तापत घेता थोडे लोक सडन डेथ थोडे लोक वळवळच पडटा वर्स घेतले तो बेड्डार न्हिदता सो अशें जर पळयलें आमकां हे दोनूय दुखकारक घटना डायलॉजी हे कोणाला दी अवॉइड करता है ना, दोनों एक्टिविटी दोनों प्रोसेस पेनफुल आसा, कोणाक हे अवॉइड करता ना। तर केपी सजेशन कसं की मिळाली, आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ। आत्मज्ञान जर ना गेलं रे हे प्रोसेस चालू उरता आमकां, ज्ञान प्राप्त ज्ञानान कर्म करता। आणि देवान म्हणलं ज्ञान म्हाका प्रिय म्हणून, कृष्णान भगवत गीता म्हणले म्हाका ती प्रिय कोणाक म्हणले, ज्ञान कोणाला असा तर म्हाका ती प्रिय म्हणून। सो ही संपत्ती म्हणता ही पैसो आस्ती प्रॉपर्टी नाही, बांगार हे परत संपत्ती नाही। नेमरे मजा भायर भजन येत असं रामरथन तसंच संपत्ती आम्ही वट करता। आणि ही संपत्ती आमकस प्राप्त झाल्या आणि ती वांटचे लोकांक सगुरूक ज्ञान मेळ गुरून आमकां दिले, आमकां ज्ञान मेळ तर तुमकां पावता सांगतो आणि तुमकां मेळ तुम्ही मुखार आणि पास करता। तर ही संपत्ती त्या लोकांक वांटता ती वाढत असता, पण तगेलं स्वरूप सर्वस्वरूप म्हणून आम्ही लेखका मेळली अशी आम्ही साधन करता, जप तप करता की देव आमगेले भितर आसा, हे स्वरूपान आमगेले काम करून घेता आसा म्हणून। तेन्ना अहम म्हणले हांव म्हणलें थंय प्रश्न येना विचार येना आणि येवणे मनशाक। सो सर्वांत ते प्रज्ञार्थ प्रयत्न करता आम्ही, खंयचे प्रज्ञार्थ प्रयत्न करता म्हळ्यार तूं वीक जावं नाका, देवाळ करून तूं घट्ट करून घे। हे सुख दुख भोगताक आयलें न्ही आमी, जन्मा आयलो कसं म्हणजे कश्ट काढले ताका आयले, जाल्यार एक कसं थोडे लोकांक जास्त थोडे लोकांक कमी, थोडे लोकांक फायनान्शियल थोडे लोकांक हेल्थ थोडे लोकांक मेंटल कसं असं कष्ट आशिल्लेच मनशाक। आणि हे कष्ट म्हणून फिलींग वचकाल्या रे कष्ट वचकाल्या रे ताका ज्ञान प्राप्त करून घेवपा ताणें। आणि त्यांना ज्ञान प्राप्त जाता हे अंधकार इग्नोरन्स म्हणताना काळोख तो दूर जाता। सो ही ज्ञान प्रज्ञा सर्व लोकांना येऊ का, सर्व लोकांना खंड जाऊ का, ज्ञान प्रज्ञा येऊ का। तर कशी येतात ज्ञान, पुस्तक वाढल्यावर मिळते ज्ञान नाही, ते ताका पांडित्य विद्वत इथलं म्हणतात, ते ज्ञान रिअल ज्ञान नाही। ताका पहिली मला कसं की मिळाली आमकां सर्वांक देवा बरी भंय उरता, भंय म्हळ्यार गुण पदां हें करता अशें आयता न्हय, तें म्हळ्यार पाप कर्म करतना करतना भंय उरता, भक्ती करतना भंय उरता म्हणून, भक्ती मोगान करता भयान न्हय, खंयच्या प्रकार फियर ना अशी तूं भक्त करता। सो हे प्रकार देवालक्यान भंय येता मनशाक, देव आसा देव पळयता आसा तांकां कसं त्याच म्हळ्यार ते ज्ञान मार्ग ओपन जाता म्हणटात म्हण देवाल भंय ते ज्ञान मार्गाचे बिगिनींग म्हण। आज पळय लोकांक देवाल भंय ना, मनाल जसे कर्म करता, पैसे मागशे लागल्यार ब्रायब की चिटींग तूं वेव्हारांत तूं कसे तरी कोण पयस करतो। आज चिटींग कोणाक करता म्हणल्यार मनशाक करतात। आता अनेक मनुष्य देव म्हणून आमकां गोत्तर ना, अनेक मनुष्य देवाल स्वरूप तर म्हणले हे कल्पना ना आमकां, म्हणटा आम्ही देवाक हे परत लूट करून दान धर्म केलं कसं प्रयोजन, एक देवाक मोस करून अनेक देवान घालते। सो धर्म आमकां तशें सांगना, म्हणटा का हे भंय उरता आमकां अशें केलें हे म्हणजे एवरी एक्शन आमकां हे करता, हे बद्दल डिझायरेबल नॉट डिझायरेबल परमिटेड नॉट परमिटेड असे विचार करून आम्ही करता। सो त्याच खातीर हे जल्मा येऊन जाले आम्ही, हे सत्य मनचे सुद्धा सत्य, रिटर्न टिकट बुक झालं, डेट करत ना केन्ना वचं म्हणून, बट टिकट बुक झालं येतात आमकां ते पेटयले विथ दॅट ओनली देवान पेटयले। सो हे टू डेडलायन आमकां दोन लायन आसा खंयचे जनन आनी मरण, ह्या ब्रॅकेटांत आम्ही कसं साधन करून घेऊ का, कारण करता आम्ही अचिव्हमेंट करता असले दोन ब्रॅकेट्स म्हणतो बर्थ अँड डेथ म्हणता आणि हांत टेम्पोला साधन करून घेऊ का आम्ही। सो ती भक्ती अशी जावता की त्यावर प्रेम निर्माण जावक आमकां. भक्तीन प्रायमरी स्टेज भक्तीची पराकाष्ठा म्हणटा न्ही, एंड तो थंय पावतकी म्हळ्यार फक्त प्रेमांत कन्वर्ट जावका, परिवर्तन जावका. तें आज पुराय लोक भक्ती करतात, पुराय लोक अशें म्हणटा हांव भक्त म्हण, तो कसो पोल घालता हांव भक्त म्हणटा, आनी कोणकी आर्त करता, जप करता, भजन करता, पुरो लोक अशें म्हणटा की आमी भक्ती करता की आमी पुराय भक्त म्हण. जर देवाक खंयचे प्रकार भक्त प्रिय म्हळ्यार तो भक्तेश्वर खातीर समाजाक कंटक ते वायट कर्तल उरणयता. खंयच्याच भक्तान समाजाक जर वायट जाता तो भक्त न्ही. सुराज खातीर खंयच्या मनशा निमित्त वायट ना त्या लोकांक समाजाक तसल भक्त श्रेश्ठ. एक नंबर टू, तो कोण भक्त म्हण आसा ताका कोप उर न्ही, भय उर न्ही, उद्वेग चिंता राग द्वेष उर न्ही. हो प्रिय उरका खंयच्या ना एकमेव कोप जन्मता येवणे. आतां लोकां हांव पळयता तुमी पुरो करता पळय, बट तूं द्वेष कोप घेवन बसल्यार प्रयोजन ना. मस्त सांगले जिवन तेन्ना पळयता तुमकां प्रयोजन आसता आनी तें आमकां खंयच्या हाजेर तुमकां पॉयंट दिवचे ना. ताजेर हेट्रेडनेस म्हणटा न्ही, द्वेष करते, उद्वेग मनांत डिस्टर्ब जावचें. आतां जाण जर घेतल्यार ताका मेळचें मेळना, उद्वेग सुरू जालो अशें येवं न्हय मनशाक. आनी चिंता बरीस, एक आतां लक्षांत दवर, देव आसतना बरीस सारका म्हूण ना मनांत. बरीस घेवन बसल्यार जर तुका तुमकां भक्ती कसो प्रयोजन ना ती, तुमी सांगचें मात्र चिंता करचें कसो देव आशिल्लो तेन्ना. आतां आमचो भक्त आमगेलो प्रारब्ध न्हय तें, कोणाक ब्लेम करून उपयोग ना तें, ताका ब्लेम कोणाक ब्लेम करून ताणें अशें केलें कोण प्रयोजन ना. सो ही चिंता टेन्शन राग द्वेष कोप कोणाक द्वेष करनाका. तुमी असल भक्ती जावपाक जाय. खंयचे प्रकार भक्ती हे पुरा दोशरहित भक्ती. पयलीं म्हणल्यार बरी खंयच्या भक्तीन समाजाक वायटपण जायना, वायट जायना की तसल भक्ती आमकां भोंवता. सो भक्ताक आतां लक्षण कसलें आतां ऑलरेडी सांगिल्लें आसा. एक लक्षण म्हळ्यार कोणाक द्वेष करणे ताणें, कोणाक वायट करचें वत न्ही. उपकार कसो सोडा, परोपकार परोपकार जायना जाल्यार वायटपणी करनाका म्हण थोडे लोक म्हणटा तिकडलें, तुका तांकां जाणा वायटपणी करनाका म्हणजे बस म्हण. दुसरा खंय पुरा कोपराग त्या पुरा उरलें. तिसरा भक्ता लक्षण कसं ती म्हळ्यार कसलें ताका गलाट आसो गवदी आसो मन चल बिचल जायना. हेच्या अनेक कॉस्ट आसपर ताका मन तें चल बिचल जायना, तो परम आसता. ताका मस्त लोक डिस्टर्ब करता पळयताच, इवन देव काय कळ पळयता परिस्थिती जात की हो चल बिचल जात की म्हण आमगेलो लोक ब्लेम करतात. आनी कसं ती पळय आसपर जाता जाय तो कोण तुम्हाला तो परम आसता तो हालना. नंबर वन हे लक्षण. दुसरें लक्षण कसं ती म्हळ्यार तो भक्त डिफीट आसो विक्ट्री आसो बैल पड सकल पड खंयचे प्रमाणा घेना. आतां सुमार वर्स जाता कळ्ळें, तुवें तुजें वर्स करून कसं जालें मरे म्हूण तुका सॉल्व जालें गो तुगेलें, तूं कसं मेळ्ळें आनी म्हणा खंयसो दिसता मायंड वीक जर आसल्या रे तो खंय म्हणटा आनी सांगता करेक्ट आस म्हूण. सो हाज्यान आमी असल भावनेक अणसून उरणे म्हणून भक्त्याक लिंक करणे खंयच्याक रिजल्टाक लिंक करणे आमी करता वचचें. आतां हांव सो चेडवां खातीर करता वता, तो कसो हाडटा हें म्हूण न्हय दिता म्हूण न्हय. म्हागेर ओल्ड एजार एक्सपेक्टेशन आसा त्या वेळार, बट सांग आसतना खंयची हांव सो म्हाका दिसना की व्हड जावन हाणें म्हाका हें करचें पयशान दिवचें तें तशें करना. कसलें मार पडटकीर संवसारांत कितलेंय ताका प्रॉब्लम आयलतकीर तो निश्चल मनान तें फेस करून वता. तसे एक जायना तर दुकान तर देऊन ना पळत पळत त्यांच्या लोकांना सांगता बसना असं केल्यान तसं केल्या मग तो खंयच्या प्रकारे कॅलॅमिटी आयली ती इन्सिडेंट गठन जाता जीवनांत जीवन म्हणून तर असेल यांच्या पुरा प्रत्येक लोकांना जीवनांत असं आता आम्ही प्रवेश मिळाली परमात्माला अनुग्रह असेल साक्षात पांडव राजघराण्य राज असेल सोन घेऊन त्यांनी डंगला बसे अंगाला प्रसिद्ध काही नाही तर सोन गेलं नाही त्यांनी आवश्यककडून चेडून एकडून दंगल गाव गाव भोवून त्याची परिस्थिती त्यांनी देश बदलून भोवची परिस्थिती आली त्यांना आता रामाला पळय विष्णू अवतार साक्षात राम आता जंगलात तोच जर वताला वनवासाचं आम्ही वरती काय नाही आम्ही काय 12 वर्ष जंगलांनी एक दिवस उपास होते आम्ही त्यांना थोडं राज्यांत करते आम्ही कळलं तुम्हाला जेवण मिळणार म्हणून आता 12 वर्ष त्यांनी कशी जेवण काढलेलं असं मर्यादा पुरुषोत्तम म्हणून राम म्हणतात इतलं असं ताण आहे आता सीतान कसं केलं ते बाहेर सरले पण त्यांनी कशी इन्व्हाइट करून घेतलंय आम्ही गेले म्हणत असेल हंग घर पळोका नाही कोणीतरी दोघं लोकांना गेल्या कसं करते त्यांनी ते वचन दिलं आणि त्यांनी होते आम्ही तुम्ही येऊपासून घर त्यांना कोण पळतात दवडता न घर वाईट जातात असं मी आम्ही आधी सांगत असेल आईची परिस्थिती निश्चल निर्मल ठेवताना दबाबरी मन दबरका तोच वेळ पडता सर तुम्ही ह्या घटनांना प्रापंचिक घटनांना शेक द्यावा नका ते ह्या पूर्वा कर्मफल कसं नाही आमका अर्न करणं त्यांचे मिळता हे आम्हीच अर्न करून घेतले असं प्रकाश स्थिती असं नाही सुख दुःख आमच्या लेफर्ट्स नाही ते आम्ही ते कर्मांनी कसे परत करून घेतले आज कसे काण घेऊ कसे पळवका ते आणि त्याला धावून घेतले नाही सुसाईड आन्सर नाही म्हणतात म्हणतो विकेस्ट म्हणजे कोण असते मिळाली तर सुसाईड काय करून घेता मग आणि हे सोल्युशन नाही आत्महत्या सोल्युशन नाही धावणं होते सोल्युशन नाही त्या राब का केस कर का त्या कसे दबाले बलारी दबाला अनुभवारी हे परत करून घेऊ का आणि देव त्यांना घट्टे राबतात सगळं लोटो त्यांचं देव आमका अंतुल्यानं पार करता स्वसंसार आमतो म्हणत बायल असतात चौडू वाजता ते टाक म्हणतात ते रथाचे दोन गाली म्हणून ते एक गाल नाल तरसवत नमुकारी तर दोन्ही गाल सम बॅलन्स अरे वच का परस्पर सपोर्टिंग उरका रोड आता कशी त्यांना मिळाल सांग तुम्ही लागतं ते गॅप एक केस असणे त्या सोडू जातात मग ते वाढवतात म्हणून त्यांनी कसं करतात त्यांच पॅच करतात तर सोडणार आमचं पॅच करणार सोडल्या रे तर माझ्या कसं ताण एक सांगते आणि दोन सांगते दोन असेल ताण चार सांगते असं म्हणून पळवलं रे फायनली हे एक सहान कुसकुट म्हणतात त्याच्या मी की परत गॅप त्या गॅप वाईट जाता होता असे स्टेज आहेत की मागे तुम्ही गॅप फेल करतो भारी कष्ट असेल सदाच करतात तेव्हा वाढण्याचे आम्ही पळून घेऊ का कबीरदासाला पुराने संत कबीरदासा तर ऐकल्याची त्यांना घरान तो नित्य सत्संग चालत असेल सत्संग भारी लोक पर्यटक उत्तम उत्तर ऐकूता का दूरदूर गावचे पर्यंत लोक येतात लग्न असेल दूर गावचे पर्यंत लोक येतात एक दिवस प्रवचन झाले पर घर होता नाही त्यांना त्यांच्या घराक येताना परत टाइम सेट केलं असतं सहज असं संसारिक माणसाक संसारान थोडे कर्तव्य असं नाही पर होताची एकच मात्र थं बसून असेल प्रवत गेल्याची एकल मात्र ते बसून असा आता कबीरा आश्चर्य झालंय मग एखाद्या त्याने प्रयत्न बसला प्रश्नार्थक दृष्टी म्हणता नाही मग कसल्या बसला करू मग म्हणून ॲक्च्युली आता 60 मिनिट्स मिळाले 55 मिनिट्स तर असले असे आता ते झाले 5 मिनिटांनी वाचतात मग होती असून तर बसून असे त्यांना त्यांना प्रयत्न तर अतिथी पाय पण सांगता असा पूज्य असं गुरुजी म्हणा कसं म्हणा तो ॲड्रेस करता पूज्य भावनेनं मग घरांत सर्व असा त्या घरांत तो नेमदी शांती पीस ऑफ माइंड ना घरांत बायला नित्य झगडी करतो मग लागे महाभारत त्यापणे एंड जाय महाभारत एंड जायना घरांत चार दिवस एंड झालं महाभारत तृतीय वर्ष दोन चलता संघ घरांत आणि हे युद्धांत पार करा म्हणून युद्ध लाभका म्हणून पार करा म्हणून आणि गृहस्थांक पुरवले एक उत्तम पाठ सांगतो काय फंडपता आता कबीर ऐकता विथ पेशन्स म्हणतो म्हणे ऐकता आणि एकदम वगैरे आपता आता विचार करता न्ही हा कान्सर देऊ का बायलो कापयता आणि तो म्हणता बायो लोयी म्हणता एक लाटण आस न्ही पेटवून देऊन या म्हणून तंटी वचन घेऊन येता आता उजवाड लाटण कोणी हाडता पाय उजवाड आहे ना असे फुल्ल सनलाईट असा कसं उलन असे ते घेऊन येतात आता त्यांनी विचारत असेल कसं काय ओळख ना काय ना उजबडांचं कसं म्हणते कसं प्रश्न करणार आता प्रयत्न बसला तर कोणतं असणे तर काश्यात दिसलंय हो कशाला सांगतो मग बरं ते हातात गुण समोर काय नाही मग म्हणता हे बदलच समजा मग उजबडान थाड म्हणता आणि ते त्यांना सांगेल मला तर कशाला म्हणून एक सिम्पल प्रश्न घालत असेल त्याने ते नाही ना मजं बसतं कडे कबीर दास आणि बायलेक म्हणता की आमच्या तर बेस्ट असत नाही तर ते लिंबू सरबत करून हाड मग दात म्हणते बघा एकूण ताक जेवण येते तुम्ही तर घ्या हाडलं म्हणून बायल हाण देता ते कबीर त्यांना धरतीचं कोण बसलं ताक देताय ह्या पी मग ताक आश्चर्य जाता कळले आणि कबीर उलयनाशी समजले असं म्हणून तो हे करता ताका दिता तो आता म्हणता असा मनान तू किल्ल्यात घालता असा हे घर के पिशाल शांत की म्हणून अतिशय सदस्य सांग दरबार कळले घरांत तू कशोर का तेच ना मी बाहेर जर पळल्या रे ह्या डे टायमान तू रिटर्न उलयनाशी लाटण घेऊन पेटून घेऊन आयलंय आणि सरबत हाडमळ पाक घेऊन आयलंय म्हणता म्हणता हे दोन्ही उलयनाशी स्वीकार करते हे कशाला म्हणून त्याच्यात गोंधळ तयार झालं म्हणून हे कशाला बा म्हणून आणि प्रश्न झालं कसं की मग घरान तू शांती ना बाहेर जगली घंटे असं म्हणा गेलं प्रश्न त्यात म्हणता वचून असं त्या पिस्त म्हणून आणि हजार प्रश्न आणि त्याला विचार मिळाला नमस्कार म्हणताले नमस्कार पोर्तुगाल म्हणताने नमस्कार याचं म्हणतो बाहेर येतं त्यांनी म्हणतात की तुला समस्या उत्तर मिळते म्हणून आणि वचकाल तुक उत्तर मिळते म्हणून त्याने समाधान नाही उत्तर नाही कळलंय तुम्ही घरांत कसं ते मिळाले विचित्र प्रकार पिशाल खेळ चालत म्हणून पिशाला की मग कसं मिळेल उत्तर मारकांचं म्हणून कळलंय नंतर पिशाले खेळ चालला असा कळलंय हे हांगा उत्तर मान दुसरीकडे काही तरी होतं म्हणून आणि उत्तर मिळते दागिना पिशाला कसं उत्तर मारतं दुसरीकडे होत म्हणून त्यांना म्हणतात की तू गेले समस्येचं उत्तर ऑलरेडी देऊन झालंय मॅम कसं प्रश्न केला पडाय तू ऑलरेडी उत्तर दिलंय त्या कर्ज द्या मात्र करत ना ते त्या म्हणता प्रतिपत्नी कशोर का म्हणतो का दोन उदाहरण सांगले म्हणून दोन एक्झाम्पल दिल्या म्हणतो का बायल बामणान कशोर का म्हणून त्यांना दलत कितलाक मात्या होत ना त्यांना म्हणता असा तर बायले खावाय लाटण हाड म्हणल्यानंतर त्यांना उलयनाशी हाडलाय तिकड होड पण ते बायल म्हणशोर का आता आमदार बायल कसं करता जे कळणे आता कसं लाड का म्हणून कळणे मग प्रॅक्टिकल एक्झाम्पल पळ घरांत कशी गॅप वर्ड संस्थान विचार आणतो प्रेस्टेज करून उभं करून घेऊन ते रिटर्न उलयना म्हणून अहंकार ना मग ते रिटर्न उलयना असेल त्याने तिकडे वड पण ते तीन मना लक्ष पर खंचकी कारण बांधा मन आसते तेंटा भितर हाडले म्हाका सर तुला सांगला न्ही हाडचे न्ही गेल काम तेन हाडले तेने वाद विवाद केले ना प्रश्न केले बरं दुसरा हा तुका केन्ना कोल्ड ड्रिंक मेळली लिंबू सरबत हाड म्हणे तेन कसं केले ताक हाडले खूप त्यांनी सांगेल कसं सरबत तेन ताक हाडले तेन हा कसं हाडलं म्हणाली सरबत करता बरं लिंबू उरेस ना म्हणून साखर बरेच ना म्हणून त्याने असेन कसं ते घेऊन आयला नाही हा तसे अंडरस्टँडिंग करून घेतलं त्या सतशान त्यांनी ताक हाडलं मग हा तो अर्थ करून घेतलाय तिने फर्स्ट इन्सिडेंट कसा अर्थ करून घेतला रे ब्राह्मणात मात्र खंत एक विचार असतो म्हणून तिने अर्थ करून घेतलाय ताकान तो हा असे अर्थ करून घेतलाय तुला परिस्थिती तशी असेल मग त्यांत म्हणता बाहेर आणि ब्राह्मण असणार संसाराचे दोन्ही दोन म्हणले असं हवे दोन गाल येते मग रथाचे सो एक काढलं बाईलचं ब्राह्मणाला संसार द्यायला ब्राह्मणचं बाईला संसार द्यायला त्याच्या बाहेर वच कामे अंत म्हणता संसारांत अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट दगड एकल्यांना अनेकल्यान पण अंडरस्टँड करून घेऊ का अंडरस्टँडिंग आणि दगडकांना परस्पर अर्थ करून संसार कर काम एकला एकला एक मनान तो हे करून घेऊन आम्ही मुखार वच का आणि संसारांत सर्व उलवणूक जावचे नाही ते भावने मुखांतर आम्ही मुखार वच का संसार संसार तसे काळ का हाव भाव संदर्भ नंतर पळ का आम्ही सिच्युएशन पळ का आता हाव भावर करत नाही आमकां कसं मना असं म्हणून आणि सिच्युएशन कसं म्हणून ताक म्हणतात ते इन्स्ट्रक्शन शुड कम फ्रॉम सिच्युएशन आता आम्ही परत सांगता म्हणून ना आता ला करेंट सडन करंट केलं तांका म्हणून ना लाईट हाडर म्हणून तो कोण असं त्यांना हाडकात नाही करता आता सडन एक धा लोक आले सांगता म्हणून ना भायले ते जेवणा रेडी कर म्हणून तो सिच्युएशन अंडरस्टँड करून घेऊ का सो तसं प्रत्येकानं सिच्युएशन अंडरस्टँड कर का आता मनुष्य तका असा एक परिस्थितीला फायनान्शियली त्यांनी सांगता म्हणून ना हे अंडरस्टँड करून घेऊन आम्ही त्याला हेल्प कर का तशी हे संसारात इम्पॉर्टंट कसं म्हणणार आहे संदर्भ पळोवपाक हावभाव पळोवपाक आणि संसारांत तुला आम्ही एक्सपेक्ट करता आम्ही रिक्वेस्ट करता उलोवपास म्हणून सो परस्पर संसारांत बायल ब्राह्मण कोणी असो मेंबर्स ऑफ द फॅमिली म्हणता न्ही विश्वास उरका मंदी उरका आणि गौरव प्रीत उरका हे रिक्वायरमेंट संसारचे कसं प्रीती रिस्पेक्ट म्युच्युअल म्हणता न्ही बायलेन ब्राह्मणान दिवका ब्राह्मणान बायले दिवका तसं परस्पर प्रीती उरका परस्पर ट्रस्ट म्हणतात ते विश्वास उरका ना जाल्यार मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग पळा खायन चालू होतं आणि एक मिसअंडरस्टँडिंग जाल्यार ताका हँड म्हणून ना सो अशी जर संसारांत भावना आसा प्रत आसा कुटुंबांत कसले एक प्रकार मिसअंडरस्टँडिंग झगडे परत जावचे अवकाश उरना परस्पर दोघ लोकांक बरें बोतर बेनिफीट आहे आणि तेवढं आसा तांकां बेनिफीट नाही ते सो सर्वांक हे बेनिफीट आसा आणि एव्हरी स्टेप आम्ही जर मिस्टेक स्वतः जर गेले ताका हँड म्हणून ना सो फर्स्ट आम्ही संसारण कसं करता म्हणाली फॉल्ट फायंडिंग ॲटिट्यूड असं नाही ते बंद करता माझी चूक जर तर बस आणि चूक जर मेंटॅलिटी कशी आता की म्हणाली केन गॅप निर्माण झालं नाही पण प्रत्येक बसीला उलवलं परत चुकत दिसता सो त्या जर आम्ही काम उलयलें की एव्हरी ॲक्शन एव्हरी वर्ड इज अ मिस्टेक म्हणून तन परत समज जाता सो तसं एक आम्ही फिलिंग एक एनवायरमेंट घरांत निर्माण कर का सो फॉल्ट फायंडिंग ॲटिट्यूड वच का म्हणतात म्हणतात ते हे संसार धर्मक्षेत्र मग कंच क्षेत्र धर्मक्षेत्र आज कसं झालं कुरुक्षेत्र झालं कुरुक्षेत्र थं पळव का म्हणणं आम्ही खं कौरव पांडव असं त्याकाला वच का म्हणणं घरांत झगडे त्यांनी लाटणं घेतली त्यानं बड्डे घेतले साधने कोणत्या आणि घेतलं आणि आणि घेतलं कळलं हे घर किंवा युद्ध युद्धभूमी आहे त्या वकाश येणार नाही घरांत जर मेंबर बघतो राबतले साधने कोणत्या बड्डे घेऊन राबले कळलं तसं काय ते कोणतं घेऊन राबलं नाही कसं घर तो घर त्या म्हणतात धर्मक्षेत्र का कुरुक्षेत्र करणार का किंवा सो असे पवित्र भावना आमदार येऊ का त्यांचा ते टेम्पराय करून घेऊन प्रभावित जाता आणि त्याला नमस्कार करून त्यांना शिष्य जाता उदाहरण साने బట్ అంతకింత ప్రాక్టికల్ యొక్క హింట్ కి గైడెన్స్ అంకస్. సో పవిత్ర భావన దాకా పవిత్ర వాతావరణ పవిత్ర చేరిత పవిత్ర ప్రసాద దేవాలు స్వీకార కదక నాకు మన పవిత్ర ధ్యాన అందరు మనకి ఇట్లా పొల్యూటెడ్స్కి క్లీన్ కట్ భారీ కష్టం మన అంత హీన సంస్కారం అసలే విచారు పూర భరేలా సార్ నెగటివ్ టెండెన్సీ ఏం పిల్ల అభద్రత ద్వేషం పూర టెండెన్సీ పవిత్ర దావక అని పవిత్ర కేక్ సాధన జప తప ప్రసాద చిత్త సేవన అని దేవాల ప్రసాద వస్తున్నాయి నిరంతర పవిత్రత్వం దేవాల స్థానం పవిత్ర దేవ పవిత్ర దేవాల కోసం గ్రహాంత కోసం టెంపర పవిత్ర చేస్తా వాతావరణం పవిత్ర వాసుక పరిశుభ్రత పవిత్ర ఇంతకుమే ఎద్భావం తద్భవతి మనం కొనుకొనాలే భావనే కష్ట కష్టాక రిజల్ట్ మెడతామని ప్రతి గుర్తున్న నవీనాం కోసం సంతాన ప్రసాద రూపి కోసం స్వీకార కర్తే తమత్వ తనతో టేస్ట్ పడుతున్నాయి అని మసలోకం కోసం కిమ్మడి ప్రసాదం కావచ్చు పోటబడుతు వస్తా అంతోడు దీము ప్రసాదం వచ్చి ఏ కణ కలిపి తృప్తి దావక తక్కరే ప్రసాద్ అంటాడు అని పవిత్ర భావన తన కసం గట్ట పెద్ద పవిత్ర గత అమృత గత అపవిత్ర భావన అమృత గత విషత సుదాస్ గత పవిత్ర భావనతో నిష్కెట్లకి అమృత గత అపవిత్ర భావన తిరస్కార భావన అమృత దిల్తోకి తక్కితే పోయిజన్ విషత సో మనిషాన అసలు ప్రకార యొక్క థింకింగ్ అంటానే డెవలప్ కరక తో ఫైనల్ వర్చ్యూస్ అంటా ఫైనల్ వాల్యూస్ రిఫైన్డ్ థింకింగ్ అసి అంటాం ప్రసంగ దావక సత్సంగ దావక తక ఇంతలో ఒక గుర్తు జల్ల తీసుకుంటూ వస్తే మనం బసిలు నాశాం మదన్ కసం నాంతో అంటే పర్వతం మైకల్ రాసేది బట్ ఇట్ ఇంబైడ్ అంటాను అంటే జాయిన్ అందరం మనంతో తదుక జర అనే సాధన మార్గంతో సిద్ధి బుద్ధి మనం అంత బస్సాన తర్వాత సమయం తాకి మనకి సాధనకి వెళ్ళి ఉంటారు మాకు ప్రేరణ కడతా స్వప్నం దాత ఇండికేషన్ దాత ఉదయం ప్రసక్తి దాత అక్కడతో సరైన సాధన ఎంత ప్రవేశాస్తే అట్లా ప్రేరణ కడతాస్తానికి ఉంటుంది కామ కళ్యాణ ప్రకారం వెళ్తా ఇంపార్టెంట్ ముఖాద వర్తన సీన్ తీస్తా ఇంపార్టెంట్ సో సాధన మార్గం ఎంత ప్రాజెక్తుంది దళితాన్ని ఇంతకు సంఖ్య మరి సాధన ఎంతో విశేష కథను మారుతున్నాం దోపరంతం గల హార్ట్ వస్తున్నాయి తన బిగ్గు జాయిన దోపరంతం గల హృదయ విశాల జాయిన సుధాజికర సదన అయితే అల్టిమేట్ టెస్ట్ కసి మరి తుంగల హార్ట్ మన హృదయ విశాల జల్లకి నాం సంకుచిత భావన మనంతులన్ గలకి నాకు సో నాకు పూరా కసి కొడతాం మరి మనంతులన్ ఇది సంకుచిత ప్రభక్తి వస్తుంది ఇప్పుడు బయట ఉడోక ఆ సులభ సాధనకి అందులో ఇక్కడలో కంటే భావన కానగట్లేకరు మస్తు తుమ్మ కాదు వచ్చుకోమన్నా ఆ దాలోకం మధ్య తుంగలచండి ఆయన పరస్పర గ్రూప్స్ విదిన్ ద గ్రూప్ సబ్ గ్రూప్ అసంతల తంతల ఊరిని పరస్పర ప్రసరంతో సపరేషన్కి ప్రతి నాశి ప్రసర సిద్ధి ప్రాప్త కొనుక కంచి సిద్ధి ప్రాప్త కొనుక హృదయ విశాల దళితో సిద్ధి దావక అని అణిమ గరిమ సంతలంక సిద్ధి దావకమన్న ఈ సిద్ధి తుమ్మ ప్రాప్త కొనుక ముమ్మంటాకి ముప్పల విచారు గురుముఖ అంత రంకర్త అని గురువుని కలి ఉపకార కరుణ త్యాగ ఔసు బాపుకి శ్రేష్టము ఔసు బాప్సుని దీనాంధ్రులు గురుదితాము ముంటమంటే గురువులు ఉపకార తిన్నాకు విసర్చానము పద్దెనిమిది ఇట్ల పరామే సర్జనికి వెళ్ళాస ఔసు బాపుస్ స్వర్గాసులతోకి తన్ని భూలో కాక దట్ట సపరేట్ దట్ట దగ్గరి గురువు కోసం కలుగుతున్నది స్వర్గాంతరం నాకు సపరేట్గా వెళ్ళేస్తా హంగతో ప్రయత్నం పెట్టేత సత ఔషధం దడతాం ఇంకా ఆయన కలిసాను దాని గురువు కోసం వాపస్ దడతాక కొన్ని సంపాదన కోరు తెమ్మచామంతో దడత సో కాడే సపరేట్గా వెళ్ళాను ముంటాక మన గురువు శ్రేష్ఠ మంచి కాదంటే ఎటువంటి లింక్ కర్తలతో వచ్చి తన పని ఎక్కడ తిరస్కార కరేట దూరకరేట प्रतिबल करून तेच म्हणून बरे गुरुदेश करणं मार्गदर्शन दिता ज्ञान देऊन तर परत थंय धाडता आमकां खंय स्वर्ग लोकांक धाडता. सो आतां खंयचे जर आमी ग्रंथकथाचे भागवत आसा पुराण कितलो पुराण पुरो आसा की भाई सार पसून ती म्हणाली धर्म अधर्म एवढं म्हणाली पुण्य संग्रह करते मनशान धर्मांतून जावका धनात्म न्हय कसून जावका धनात पैशान हे जावचें न्हय ग्रेट पैशान कोण होड जायना धर्मान मनुष्य होड जाता. सो मनुष्य निर्धनी जर आसलो तकी म्हणजे पैशे जर ना जाले तकी ताणें धर्माक शरीराक हाजे खातीर पैशे कमोवचे प्रयत्न करणे दत्तात्रेय एग्जाम्पल आसा तो निज नाशिल्लो शरीराक ताणें कसलें कर्म केलें ना पैशाक ताणें कसलें कर्म केलें ना पूण ताका म्हणटा की तुमी एक करा संवसारांत निरंतर आत्मान तूं तुमी रमा तांकां तुमगेलें मन तल्लीन जावका खंयच्यान तूं शरिरांत न्ही आत्मान तल्लीन जावका आनी तो म्हणटा हाज्यान कसलें सूख मेळटा पळय हें कोणें टेस्ट केलें ना आमी कोणाक हाजो अनुभव ना आत्मान कोण निरत घेता आत्मारामी म्हणटा न्हय तें सूख तो म्हणटा कामना लोभ आनी पयशा खातीर खंय खंय भोंवता पडटा जाणें मेळना म्हण अनेक प्रकार तुमी कामना डिझायर्स परत भोंवता न्हय ताज्यान तें सूख मेळना म्हण तो म्हणटा पाया कोण होण घेवन भोंवता ताका कंटाचे आनी हाजे पर फातर लागचे भंय ना तेच प्रमाणे मनशाक जो पर्यंत मनांत संतोष आसता व्यक्तीभावन आसा तांकां सर्व कडेन सुखच म्हणल्यार फस्ट आमी कशी उरका म्हणाली मनांत तूं सूख उरका फिजिकल न्ही आपण अशी फिलींग डेवलप करता हांव सुखीच आस म्हण आतां थोडे कोण कशें आसा म्हणटा ताका दुख्ख सांगता कसं करते असं पदा गेलें जॉब ना आनी ताका येना पुत्राक नोकर असं तुला सांगता सुखार आसा रे म्हणून कशें आसा म्हणून सुखार आसा तसं लोकांक दुख्ख म्हणलें ना देवाल भक्ती कोण करता देवाल भक्त म्हणजे श्रेश्ठ भक्त कोण आसा ताका दुख्ख कश्ट असं पदा विचारू येना आनी नारद मुनी धर्मराय म्हणटा ती मनुष्य जिवनांत तूं केवळ उदकान सुद्दां संतोश जावंक शकता उदक पिवून जाल्यार एक दिवस जेवण ना जाल्यार कितलें करता पळय तुमच्या जिवना खाली उदक पुरो म्हण ताज्यान आनंदान उडयता इतलो आसून तो मनुष्य इंद्रिय सुकामा करे हाजे मातसो कसलें पडटा अर्थ जायना म्हणटा इतलो आसून तो कसलें तप्त जायना म्हण किती लोकांक एक जेवण ना आतां पुरो आसा सकाळ टिफीन दवरून जाल्यार तिका मनुष्य तप ना सो केन्ना एक मनुष्य एक जेवणान जगूंक शकता एक मनुष्य खाली उदक पिवन जीवन काढूंक शकता अशें आसतना इतलो पुरो आसून आमी कसलो तप ना म्हण कसल्याक मनुष्य दुखीत आस म्हण तो म्हण म्हणटा मनुष्य कसो जाला की म्हळ्यार हें स्लेव जाला म्हण गुलाम जाला खंयचो गुलाम जाला तागेलें चित्तवृत्ती म्हणटा न्हय इंद्रिय तो गुलाम जाला म्हण तो तृप्त आसा म्हण सो मनशान सदां तृप्त उरका तृप्त न्हय एनी कंडीशन आस न्हय तृप्त उरका आनी ताणें उल्लेख करता ब्राह्मणाले एग्जाम्पल घेतलें खंयचे ब्राह्मण संतुश्ट ना आतां नॉर्मली ब्राह्मण असंतुश्ट आसा आनी सांगता म्हूण कळ्ळें खंयचो ब्राह्मण तृप्त ना तो कसं करता की म्हळ्यार पयशा खातीर तागेलें तेज विद्या तपस्स हें पुरो किर्ती विनियोग घाल तूं यूज करता आनी अशें पुरो काण घेवन बसता म्हणून तुमगेलें तें तेज कसं तुमी अध्यात्म दृश्टीन कमयल्लें आसा हाजी मातशें लागनाकात तुमी खंयचे मातशी हें पुरो तुमी मनायली तशी तृप्ती करता वता पळय इंद्रिय तृप्ती म्हणटा न्हय ताजे मातशें पडनाकात तुमी खावचे जेवता न्हय कसो कसो डिजायर्स आस न्हय तें बरें करता तुमगेलें पुरो मायनस जाता वता तुमी पळय मनुष्य खंयचे पळय ताजे मातशीच आसा हॅबिट्स आनी तो निश्चित जाता पळय ताका तोंडार पडल्यार रक्षण उरना परत वाशीन कसं काण घेवन बसता आनी पर्टिक्युलर ब्राह्मणान अशी पुरा करणे, ब्राह्मण कसं करणारे असं पुला आचार्य विचार करणे. तर म्हणता भूक पान नंतर गेल्यानंतर ते खाव का गव का म्हणलं इमिजिएट आज सोडणं आणि थोडे वेळ बघता का इमिजिएट नंतर एंड जाता. क्रोध तगल काम झाल्यानंतर शांत जाता. क्रोधाभिसार एकला पेट घालता कळतं शांत जातं शांत जाता. दळली मनुष्य सबंध पृथ्वी जर विजय प्राप्त करून तत्व जाणार काय आता हंगल तांगल विचार नका. अंतरिल कशी असेल आज खंत पडेल दलटपट असा पडेल कसाने नसेल एक सांग घर मिळेल. थोडे वर्षांत तुम्ही घर सांग द्याल म्हणून होडगारा होता. कसाने नसेल टू व्हीलर मिळेल. टू व्हीलर मिळेल तर सांग कार घेऊ का म्हणतात. दोघं लोकां घरात चार लोक असे ते सांग घेतल्यानंतर होड घेऊ का म्हणतात. मग ते म्हणतात सबंध प्रत्येक जर प्राप्त झालं ते काम का टक्री तृप्ती मिळणं. आता राज्य परत तसे नाही एक राज्य म्हणजे आम्ही ते म्हणजे एक्सपांड जाऊ का असले विचार मला तुझ्यावरच का तर क्रोधा कॅन्ड म्हणणं. सो अनेक विषय देत असले तर की संशय आणि समाधान करून मनांत शास्त्रोक्ताने अर्थ निश्चय करून घेऊ का. दळली मोठे मोठे विद्वांस सुद्धा असंतुष्ट असावे. मोठे मोठे कोण सो कॉल्ड पंडित म्हणताने त्यांना तृप्ती ना अशांत भावना असतात. इकडे मिळतं की त्यांना का तृप्ती ना. तर धर्मनंदना धर्मदायक नारी म्हणून म्हणतात धर्मात्मा धर्मराजा तो म्हणता तुझ्या सर्व कामना त्याग कर्म कसं करता ऑल डिझायर्स ते सोडता तुम्ही तर कुठं म्हणून संकल्प करता कसं करता संकल्प करता म्हणत आम्ही प्रत्येकाने संकल्प कसं करता म्हणाली हा आणि मागचे पैसा फाटली पडणार मग बांगडा मागचे आम्ही पडणार हे घर करू नका आणि होर घर माक नका. असे तुम्ही मल्टिपल डिझायर्स भोगून ते एंड जायना ते कसं करता तुम्ही मल्टिपल डिझायर्स तुम्ही कसं फिनिश करता म्हणाली संकल्प करता हे इथलं फर्म ते तुम्ही त्याच करता किती द्या म्हणून तुम्ही त्या करता. आता प्रॅक्टिकल उदाहरण जर हा घेऊ का म्हणजे लाईफ आणतो प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन सांगतो. एक टाईम आली काही 10 रुपये मिळत म्हणून धावून ते असेल मागील काही इम्प्रुवमेंट द्यायला आम्ही असं विचार केला फर्म आखात ब्रेक हवे घालते थेंब थँग होतो परत लेक्चर परत बंद केलं कित्या मला पहिले अवश्य असं म्हणून गेलो निर्वाह नसेल म्हाका कारण ते स्टेज पार झाला मी मला धावता वृत्ती येतं लाईफ पांत पहिले कसं गेलो मला ना म्हणून गेलो आता आईनंतर बस का म्हणून ना स्वतःचे तुम्ही संकल्प करता तो आता उदाहरण घ्या ॲट दिस पॉईंट तुम्ही विचार केला टू बेडरूम म्हणजे नको मग लेटेस्ट स्टेज 3 बेडरूम द्या का 4 बेडरूम द्या का असं विचार येऊ नये सांपळ लाईफ पण तसं केलं असं म्हणून तुम्ही कशी करता म्हणाली हे संकल्प करा तुम्ही आय विल बी सॅटिस्फाईड विथ दिस ओनली इथे मग भांगर करू इथले पैसे करू त्यांत मनस करून पीसफुली जीवन कसं. सेकंड ते म्हणता कामन्यानं तुम्ही तणबणता नाही तुम्ही कसं काम त्याग करा मग कामना परत त्याग करा त्यांनी कसं त्यात म्हणाली क्रोध त्यांसुद्धा भोग जातात. आता क्रोध कसं लागत तुमका कामाला निमित्त एक डिझायर फुलफिल जाणं क्रोध येत तुमका असंतुष्ट मनुष्याला क्रोध जास्त असा सॅटिस्फाईड सोल असतं कोण सॅटिस्फाईड तर क्रोध होत ना सो त्या तुम्ही सोडू शकता. आता पैशा तुझ्या अनुभव कशी करता म्हणाली अर्थ अनर्थ कारण संसारात पुढे पण डिफरन्स ऑफ ओपिनियन प्रत्येक घरांत घ्या फायटिंग कसं चलतं असते कसं आणि औषध अपसोल आरती कचर महाभारत युद्ध घ्या तुम्ही रामायण घ्या रामा कसं पेटवलं पोच राज्य जाव का ते प्रश्न तर राज्याचा अर्थाचा आयल नाही म्हणजे प्रॉपर्टीचा आयल. आता प्रत्येक घरात ते रामायण महाभारत चलत असं असते का तर बापेल मक वाटत मळका मग हे मळका चक्क मळका हे परम पण तो म्हणता ते अर्थ अनर्थ म्हणून तुम्ही लेखा रिलेशन स्पॉईल करतात कसं पैसे कारण म्हणून कसं केलं की मला भानगडीकडे गेलं ना कोणाला तर रास नाही बघतो बघताच मग काय आवश्यकत नाही पहिल्या लोकांना तर फिलिंग आहे ना आम्ही कसं करतो ना एकला एक कसं लागतं त्याचा एकला कसायला बघू मग एक म्हणतं असा खंयची गुप्त मानसले खंयची पुरे वेल टू डे अमेरिका आसा ती वांटा बसता त्या नोटीस धाडटा म्हाका एक वांटा आसा म्हणून अवश्य तुला ती चार लोकांक दिवचे आसा जाल्यार तरी तुका एक नोटीस येता की म्हाका एक वांटो दिवं काम तसल विचार आमी म्हणान तुम्ही भायर काडका आशिल्ल्यान तृप्त जावता नेक्स्ट तुका समज कुमारी तत्व तुमी कॅप्चर करता म्हण वाडलो म्हणून जालें ना पुराण तांचं तत्व दिश्ट म्हणटा आमचें कॅप्चर करता आनी देव कशें मेळटा म्हण तत्वारें मेळटा आमकां तकलाक म्हण एक तत्व म्हणून आमकां घट्ट धरात म्हण तो एक देवाल कन्सेप्ट अशें पर्यायचें काम तशें एक गुरू एक पर एकच एक बायलो एक पती पर एकच दुसरें म्हणलें ना तें एक हजार वचक आमी सो ताजेर तुमी जाल्यार कशें जातकी म्हळ्यारी तत्व आदारी भंय पुरा वता आतां पळय एक कारण हजार दबाल वयता कारण भंय आतां म्हगेलो जो पुरा समर्थ आसा तांकां खंयचो भंय येना तुमकां आतां मी शेनवार मारुतीलो गेले सोमारेश्वरला गेले तो खंय तो कोप येत भंय त्या कोणाक कोप येना ईश्वर गणपती पुरा एके कडेन आसा एक देव सर्व सर्व देव समन्वित म्हणटा आमी सर्व देव शक्ती एक कडेन आसा तसंच तुम्ही फिलिंग एक डेव्हलप करता आणि ते गुरु लागतो प्रश्न आहे ना कळले हंगा थं वच प्रश्न आहे ना पर देव थं असले अध्यात्म विद्या म्हणता न्ही हे कॉलेज डिग्री न्ही आमकां स्पिरिच्युअल तक म्हणता न्ही विद्या ताज्या शोकमोह पदा पार जाता आम्ही आज परपर्यंत पदा उद्दिष्ट आशिल्ले आता हे सुभाष मेळ्ळे तर म्हणतात ते भोगी घेऊन बसला म्हणून आणि तुका कसले अर्थ ना म्हणून मनान तुम्हाला अटॅचमेंट ना आमकां आता तुम्ही पहिले एक्सपिरियन्स करता पहिले खं करायचं अटॅचमेंट तर कोणाक ना आता अटॅचमेंट एक देवाले आमकां अटॅचमेंट कोणाक येतात गेले ओनली भक्त कोण असतात तांगेले अटॅचमेंट आम्ही टोटली वी आर नॉट सेपरेटेड आयसोलेटेड आमगेले अटॅचमेंट डायवर्ट झाले आता फ्रॉम दोस टू दीस फ्रॉम बॅक टू दीस सो शोक महत्व भायर येता आणि संत लोकाल सुभास म्हणजे साधू संत लोकाल सुभास तागेले ते अहंबळ भावना होता युगो म्हणत न्ही ते वता आणि तो तेंच अटॅक करता होता बेच वेळ ते तागेले काम कसं की मग ते अहम काढते हा कोणी नाही म्हणून तुम्ही मनाक सेवकात मेळ्ळे आय एम झिरो कितले एज्युकेटेड असतो मी कितले प्रॉपर्टी असो कितले नाव असो खंयचे पोजिशन असो तुम्ही कसं करतात म्हणजे आय एम झिरो आणि रियालिटी ऑल्सो यू आर झिरो बिफोर गॉड वी आर झिरो अदरवायज ऑल्सो वी आर झिरो कळले म्हणून असं एक फिलिंग तुम्ही डेव्हलप करता मौन व्रत पालन करता म्हणतात मौन व्रत म्हणजे उलवण्याशी म्हणून नाही अनावश्यक बोलू नका तर लोक असं मौन म्हणजे उलवण्याचे बसतात मग मिनिमम तुमच्याकडे टॉक मिनिमम डायलॉग ते उरका कळले सो मौनान कसं जातकी मिळाली तुमगेले विघ्न पुरा आणि शरीर प्राण निश्चेत जावचे पुराय ते जाता हे उलोवन उलोवन पुरा पूर्ण जालें करकरे आयलें म्हणटा ते मुगेलें आमचं गेलें पुराय उलोवन हे करून घेवन कळ्ळें सो तें एक म्हाका उलोवच बंद कर हांव म्हाका लोकां सांगता म्हजे राबय म्हूण कळ्ळें तें म्हळ्यार चल ताणें एक म्हाका धा उलयता कळ्ळें धा उलय तो वीस उलयता वीस आमी चाळीस उलयता इवन घरांत प्रॅक्टीकल यू हॅव टू प्रॅक्टीस इट कळ्ळें मागीर तें उलोवन करून बेनिफीट कसं ना फायनल तुम्ही विचार कर राजान कसं जालें कांय ना थंड उदक तें कळ्ळें मागीर कसं आउटकम झिरो म्हणून तुम्ही धाड दिसले हे मसलं खांब पहिले दोन सांगता उलट तुम्ही करा उलट कमी करा म्हणून कळ्ळें हाज्यानं तुमकां एक म्हळ्यार विकनेस कळटा लोकांक कशें उलयता वता पळय हो कसलो मनीस म्हणटा कळटा तुमकां पुराय विकनेस आतां म्हणटा पळय आतां उलयता आमी कशें मेळ्ळी भितर आसून उलोवप न्ही तें आतां उलयन तुमकां फिलिंग्स ताक कळ्ळें यू कॅन गेज यू यू कॅन एसेस यू ते असेसमेंट आमी ताका चान्स दिता ते म्हणून म्हणजे बेस्ट बेस्ट करून तुम्हाला उलोवचें ना अवश्य असलें उलोवचें कळ्ळें सो ताज्यान तुमी शरीर प्राण निश्चेश करून हिंसा प्रवृत्ती बंद करता आमकां तीन प्रकारचे तापस जे आसता ते आदी भौतीक आदी दैवीक आनी आध्यात्मीक त्रिविध ताप म्हणटा आमी आदी दैवीक आदी भौतीक आदी आध्यात्मीक आता आदी भौतीक दुःख तुम्ही तो दया मुखांतर हे करता कसं करता दया मुखांतर ते काण घेवता आता आधी भौतिक मिळाले इतर जीव आम त्रास साठवत त्यांना कसं दया सर्व प्राणी दया प्राणी दया म्हणतात तज्ञांत शमन करून घेत जातात. दुसरा आधी दैविक आधी दैविक मिळतात जात पडे दैविकोप म्हणतात तज्ञ देवते करोना म्हणा भूकंप म्हणा त्यापर्यंत फ्लड म्हणे सायक्लोन त्यापर्यंत समाधी स्थिती रॅंकर का म्हणतात समाधी वच का तुम्ही समाधी साधन आहे ना तर प्रक्षीण जातात. आध्यात्मिक तंगलेचे आध्यात्मिक तापत्रय आध्यात्मिक दुःख मिळाली पाप मग तुम्ही करून घेतले ते तुम्हाला देहांतून आता देहांतून उत्तर द्यात पडे रोग किंवा बॉडी संवेदना त्यात तुम्ही कसं शमन करता की मिळाली योग बलान करता म्हणून कसं करता योग बलान योग प्रॅक्टिस करा मग माझे अनेक निद्रा नसलं कारण निद्रेचे प्रॉब्लेम असं मग दोन प्रकार असतात मी ज्ञाना गेलो कसायची आणि जास्त निद्र निद्रा दोन प्रकार दोन्ही समने निर कारणाशिवरचे समने आणि मस्त निद्रेने समने आता मस्त कोण मित्र पडाय नम कसं करता की म्हणाली सात्विक फुड घेऊ का कोण घेऊ का म्हणाली हेवी फुड घेऊ नये आणि मांसाहार कसं म्हणते जडत्व तंत्र असा स्वीट तंत्र जडत्व असा जास्त स्वीट खाऊ नये सो त्या कशी करता की म्हणाली नीद सात्विक भोजन अनेक म्हणाली नीद कोणा प्रश्नाने कोले नाम नव्हतं का काय कोण करतो प्रश्न ग्रहण नीद जाऊ नव्हता थंड होता शाळू तर खडकोड असतो नाही एकदम एक्स्ट्रीम हॉट होता जर घेतला ती निर्जनाचा का सो नीज आळस जर काढू का नीज काढू काढली एक स्नान करा की सात्विक फुड घ्या तुम्ही असे अनेक म्हणतात का संघ सभा सांगतो संघ सत्संग म्हटलं निर्दया नाते असं नीज पुरा जाणवता तसे तुम्ही साध्य करून घेऊ का त्याचप्रमाणे तीन प्रकार गुणास म्हणायला लागेल सात्विक रजसंग असेल तुमचा तामसिक सात्विक गुणा रजोगुण रजोगुणांचा तामस हे स्पुरा कोण म्हणून मागे सात्विक गुण सुद्धा गुरुपदेश मुखांतर तुम्ही क्रॉस करता म्हणता म्हणून आमके एक उपदेश केला मनुष्या कसले दोष असो तर म्हणता गुरुभक्तीनं साधकान परकान घेऊया तुम्ही म्हणून नारदांनी कसं म्हणा की म्हणाले गुरुभक्ती योग माझ्या पूर्व असा कोणा गुरु मिळणार ते भक्ती करा तुम्ही खंते कितले कसं क्लेश असो तापत्र असं तुमका मग पुरा निर्माण जाऊन होता आणि सुलभप्रमाणे तुम्ही विजय प्राप्त करून घेता मग म्हणतात म्हणतात गुरु कितीपर्यंत मान्य द्यायचं कारण त्यांची सर गुरुभक्ती योग देऊन गुरुभक्तीनं कसं लागतं म्हणतो म्हणता गुरु तुम्ही हृदयांत ज्ञान ज्योती पटायचं मग आणि तो काळो कसतो अंधकार तो निर्माण करता तसं तो साक्षात भगवंतच म्हणून मनुष्य म्हणून तुम्ही लेख नका मग गुरु मनुष्य म्हणून लेख नका तुमचा लोटास म्हणून घेऊन आणि तो म्हणता खंत मनुष्य खंत एक समाधान केलं मनुष्य गुरु क मनुष्य म्हणून लेखता तन तो म्हणता तसंच दुर्बुद्धी असेल मनुष्याक शास्त्र श्रमण जप तप केलं कसं प्रयोजन नाम सो गुरु कोण मनुष्य म्हणून लेखता त्यांनी केलं साधन कसं व्हॅल्यू ना जप तप पहिला निरर्थक तर म्हणता ते शास्त्र श्रवण गजस्नान केल्यावर जात म्हणून हस्तक मानवल्यावर तसं रजात मानवल्यावरचे तसं ते स्नान देतात आणि तो म्हणता हे आम साध्या लोकांना सांगतो नाही संसार लोक ओढवड योगेश्वर कोण ज्ञान लोक असणे त्याने कोणाला चरण धरल्या कोणाला चरण धरून गुरुला चरण धरल्या त्याने चरण धरून अनुसंधान करतात ते प्रकृती पुरुष आदिश्वर कोण असते तोच भगवंत श्रीहरी मग गुरु तसेल तो कोण की मग गुरु आणि तो देव गुरु रूपाने पकडत जातात तो मूल नारायण खंत रूपात पकडत जात म्हणाले गुरु रूपात मग नारायणाने गुरु वेगळे नाही देवी देव वेगळे नाही जर सर्व गुरु तुमच्याच म्हणलंच आहे ना ते पळका म्हणता गुरु तुम्ही पळका प्रेक्ष करून तगल्यापर्यंत निष्ठा तगल भक्ती तगल्या वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग म्हणता पळका खाली पेटात बसले रुपया पेटात बसल्यात गुरु तसंच गुरु ह्याच्या प्रयोजन कसं नाम का सो तसेल तर भगवंत गुरु रूपात पकड जाता आणि लोक भ्रमंत मनुष्य म्हणून लागतात मग 99% कसं त्यात कमी आले तर दंग लोटो बसता खाता देवता पडा त्यांचं मनुष्य म्हणलं दंग लोटो म्हणून एकवेळ उद्धव ठरवते अधिक प्रसंग लोटते तिरस्कार भावन करते हे उलटा तक्क सण जायना पण त्यांनी पुण्यास्पर्श होऊन जाता बघता असं भावना आहे ना. आता गुरु अपवाद झाला, गुरु तुम्ही उलटा गेलेला आहे, तुम्हाला ते पुण्य क्षीण जाता, हे लक्षात बघा. मग तुम्ही हॅन्सफोर्थ गुरुला उलयताना संपर्क विचार हा नका ते त्यांना म्हणतात गुरु खाद्यान कसा लॉस ना, गुरु नमस्कार करून गुरु फायदा काय ना, नमस्कार केला म्हणून फायदा नसला का लॉस काय ना. आता कसं नमस्कार केला तुमचा फायदा करणार जरा तुमचा लॉस इथल्या शिवाय गुरु कांत कसले बेनिफिट आणि लॉस म्हणणं. सुभाजी खतर नारद मुने म्हणतात गुरु तुम्ही मनुष्य म्हणून डाक नका की तर साक्षात श्रीहरीचे तारुपाल प्रकट जाता, आत्मज्योती पटवता का, मार्गदर्शन करता का, हरिला भरता का असं म्हणतं उपदेश करतात.